एक स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांचं, प्रबुद्ध भारताचं, हा देश महासत्ता व्हावा म्हणून त्यांनी इतिहास घडवला, सत्य शांती शीलाचा धम्म दिला, समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व सांगणारी घटना दिली। तोच या धरतीचा युगंधर, तोच या क्रांतीचा धनुर्धर, म्हणूनच तूच युगंधर या धरतीचा, तूच धनुर्धर या क्रांतीचा।
तूच युगंधर या धरतीचा, तूच धनुर्धर या क्रांतीचा, तूच युगंधर या धरतीचा, तूच धनुर्धर या क्रांतीचा। रक्तविहीन तू क्रांती केली, रक्तविहीन तू क्रांती केली, घडविला इतिहास बाबा तू अमूचा विश्वास, बाबा तू अमूचा विश्वास। किती धर्मवीर इथे जाहले, पण शोषितांना न्याय ना दिले। किती धर्मवीर इथे जाहले, पण शोषितांना न्याय ना दिले। श्वानाला इथे भेटे भाकर, मुंगीलाही देती साखर, पण जातीच्या नावे येथे, पण जातीच्या नावे येथे, मिळे अमावनवास बाबा तू अमूचा विश्वास, बाबा तू अमूचा विश्वास। शतकांची ही बंदीशाला, जाती पातीने माणूस दुभंगला। शतकांची ही बंदीशाला, जाती पातीने माणूस दुभंगला। श्वास कोंडला मानवतेचा, धम्म दिला तू प्रज्ञाशिलाचा, सिद्धार्थाची अमृतवाणी, सिद्धार्थाची अमृतवाणी, तू दिली आम्हास बाबा तू अमूचा विश्वास, बाबा तू अमुता विश्वास। मुक्या जनांचा तू मुक नायक, बहिष्कृतांचा तू उद्धारक, समता न्यायाचा उद्गाता, तूच दिनाचा त्राता दाता, जाती मुक्ती चा परवाचा, जाती मुक्ती चा परवाचा, तू सेनानी खास बाबा तू अमुचा विश्वास, बाबा तू अमुचा विश्वास। तूच युगंधर या धरतीचा, तूच धनुर्धर या क्रांतीचा, तूच युगंधर या धरतीचा, तूच धनुर्धर या क्रांतीचा, रक्तविहीन तू क्रांती केली, रक्तविहीन तू क्रांती केली, घडविला इतिहास बाबा तू अमुचा विश्वास, भीमा तू अमुचा विश्वास।